चीनी मंडी .com पॉडकास्ट।
ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान दिलंच पाहिजे। दिवसेंदिवस ऊस तोडणी मजुरांची संख्या कमी होत आहे, परिणामी ऊस तोडणी यंत्रांची संख्या वाढणं गरजेचं आहे। त्यामुळं ऊस तोडणीसाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रासाठी अनुदान दिलंच पाहिजे असं मत राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी इथं व्यक्त केलं। त्याचबरोबर कारखानदारी टिकली तरच ऊस उत्पादक टिकणार आहे, त्यामुळं साखर कारखान्यांच्या मागे शासन खंबीरपणे उभं राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं। राज्य सहकारी बँकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय साखर परिषद 2020 ते बोलत होते। बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, मंडळाचे सदस्य संजय भेंडे, अविनाश महागावकर, साखर आयुक्त डॉ शेखर गायकवाड, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे कार्यकारी संचालक संजय खताल आदी व्यासपीठावर उपस्थित होते। साखर परिषदेला राज्याच्या विविध भागातून साखर कारखान्यांचे पदाधिकारी तसंच संचालक उपस्थित आहेत। मंत्री देशमुख म्हणाले, ऊस तोडणीसाठीच्या यंत्रासाठी अनुदान देणं गरजेचं आहे। गेले काही महिने अनुदानाचा प्रश्न चर्चेत आहे। आज एकीकडे मजुरांची संख्या कमी होत आहे, त्याचा ऊस तोडणीवर परिणाम होत आहे, म्हणूनच यंत्राची संख्या वाढवणं गरजेचं आहे। कारखानदारीसमोरील विविध प्रश्नांबाबत कारखानदारांनी चिंतन करण्याची गरज आहे। गेल्या 4 वर्षात शासनाचं काय चुकलं याची चर्चा होताना दिसते। खरं तर त्याआधीपासून कोणती धोरणं चुकली याचा विचार करायला हवा, कारण अनेक कारखाने गेल्या काही वर्षांपासून बंद आहेत, त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, आज कारखाने चालवणं अवघड झालं आहे, म्हणूनच कायमस्वरूपी उपाययोजना करायला हवी। साखर वाहतुकीच्या बाबत प्रस्ताव देण्यात यावा, तसंच कारखान्यांच्या विस्तारीकरणाबाबत विचार करण्यात यावा, याबाबत नेमकं धोरण ठरणं गरजेचं आहे। कारखान्याच्या 15 किलोमीटरच्या परिसरात 80% ऊस असेल तर विस्ताराला परवानगी दिली जावी, याबाबत विचार करणं गरजेचं आहे। या सत्रात रेणुका शुगर्सचे अध्यक्ष रवी गुप्ता यांनी राज्यातील साखर उद्योगाची सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचाल यावर मार्गदर्शन केलं। परिषदेच्या सकाळच्या सत्रात परवाना धोरण, सद्यस्थिती आणि अपेक्षा यावर चर्चासत्र झालं। राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे कार्यकारी संचालक संजय खताल यांनी सूत्रसंचालन केलं। यावेळी साखर आयुक्त डॉ गायकवाड म्हणाले, कारखान्यांनी आता रिटेलिंगकडे वळण्याची वेळ आली असून बँकांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे। अनेक कारखाने 50 वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू असले तरी त्यांना FRP प्रश्न भेडसावत आहे, हे चांगलं चित्र नाही। यावर्षीच्या हंगामात ऊसाचं क्षेत्र घटलं असून त्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर होणार आहे, तसंच टनेज कमी होणार आहे, साखर उतारा कमी मिळणार आहे, परिणामी साखर उद्योगाला काही कठोर निर्णय घेणं गरजेचं झालं आहे। या चर्चासत्रात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर वास्तव, वैधमापन शास्त्र विभागाच्या उपनियंत्रक सीमा बैस, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य सहसंचालक गिरी, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे हे सहभागी झाले होते। श्री अनासकर यांनी परिषदेच्या आयोजनामागची भूमिका मांडली।